चीनी मंडी .com पॉडकास्ट।
एफआरपी थकल्यामुळे जिल्हा बँक अडचणीत। कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम न दिल्यानं आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आली आहे। जिल्हा बँकेला पीक कर्ज वसुलीमध्ये अडचणी येत असल्याचं दिसत आहे। वसुलीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 86% कर्ज वसुली झाली आहे, तर उर्वरित 14% अजूनही 260 कोटी रुपये शेतकऱ्यांकडे थकीत आहेत। या थकीत रकमेवर दंड व्याज भरावं लागणार असल्यानं शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावं लागणार आहे। साखर कारखाने अडचणीत असल्यामुळं त्यांना एकरकमी एफआरपी देणं शक्य नव्हतं। सभासद शेतकऱ्यांशी लेखी करार करून कारखान्यांनी एफआरपीची फोड केली। शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता 2300 रुपये दिला, त्यानंतर काही कारखान्यांनी दुसरा हप्ता दिला, पण साखरेला उठाव नसल्यामुळं बहुतांश साखर कारखान्यांकडे एफआरपीची उर्वरित रक्कम देण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळं शेतकऱ्यांची बिलं थकली आहेत। साखर कारखान्यांना उर्वरित एफआरपी देता यावी यासाठी सरकार अल्पमुदतीच्या कर्जाची सोय करत आहे, परंतु ही प्रक्रिया अजूनही सुरूच असल्यामुळं अनेक कारखान्यांचा दुसरा हप्ता जमाच झालेला नाही। दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जिल्ह्यात 2,80,000 शेतकऱ्यांना 1,992 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटलं होतं। सेवा संस्थांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या कर्जाची ऊस बिलातून वसुली करण्यात येते, त्यातून 1,432 कोटी रुपये वसूल झाले आहेत, पण उसाची बिलच जमा न झाल्यामुळं जिल्हा बँकेचे 260 कोटी रुपये थकले आहेत।